कैवल्यादायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धि सुसंपन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् आज या महिन्यातला पहिला शनिवार आपला अनुषंगिक साधनेचा दिवस आहे. मी वारंवार सांगतो की अनुषंगिक साधना ही संतांनी ज्या साधनेच्या खुणा आपल्याला सांगितल्या त्या त्याच्या आधाराने आपण नेहमीची जी गुरुपदिष्ट साधना आहे त्या साधनेच्या व्यतिरिक्त पण संतांनी सांगितलेल्या खुणांप्रमाणे त्याला अनुसरून केलेली साधना. संतांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ही साधना करायची असल्यामुळं संतांच्या शब्दाला धरून आपण ही साधना करतो. बऱ्याच वेळेला स्वरूप पत्र मंजुषा या स्वरूपानंदांनी लिहिलेल्या पत्रांच्या आधाराने जो ग्रंथ झाला तर त्या ग्रंथावरून त्या पत्रांवरून आपण ही साधना करत असतो. स्वरूपानंदांनी साधकांना पत्र लिहिली आणि त्या पत्रातून त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन व्यक्तिगत स्वरूपाचं होतं आणि अनुग्रहाच्या वेळेला ते ज्या प्रकारे ध्यान सांगत असत ती गोष्ट गृहीत होती की ज्यांनी अनुग्रह घेतलेले आहेत किंवा जो साधकच आहे त्याला ते मार्गदर्शन करत आहेत. तरी देखील त्या त्या व्यक्तीला समोर ठेवून त्यांनी पत्र लिहिली असं असल्यामुळं त्या पत्रामध्ये देखील एक विशेष मार्गदर्शन तयार झालं. आज आपण जी साधना करणार आहोत ते 34 क्रमांकाचं पत्र आहे त्या पत्राला अनुसरून आपण साधना करणार आहोत. मी प्रथम पत्र वाचून दाखवतो. जाणावे चिन्मय सद्गुरूचे पाय तेथे कैचे काय जन्म मृत्यू जन्म मृत्यूची तो माईक हे बोली सद्गुरु माऊली मायातीत मायातीत एक सद्गुरु संचले भरोनी राहिले अंतर्बाह्य अंतर्बाह्य पाहे सद्गुरुचे पाय हृदयी ध्यात जाय अहर्निश ध्याता अहर्निश घेई पडे मिठी सद्गुरुची भेटी अखंडित भेटी अखंडित भक्तांचे अंतरा सद्गुरु आसरा स्वामी म्हणे अशा प्रकारचं हे पत्र आहे. 6 कडव्यांचं हे पत्र आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक प्रकारे चिंतन ध्यान करणार आहोत चिंतन करणार आहोत आणि चिंतनातून आपण हळूहळू ध्यानामध्ये प्रवेश करणार आहोत. स्वरूपानंद म्हणतात की सद्गुरूंचे चिन्मय पाय जाणावेत, सद्गुरूंच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या चिन्मय अशा चरणांच्या ठिकाणी जन्म मृत्यू कसे बरे असतील असं ते म्हणतात. सद्गुरूंच्या चिन्मय पायांच्या दृष्टीने विचार केला तर जन्म मृत्यूची बोली ही माईक ही रांग अशी तिरकी का बरं गेली. या रांगा जर सरळ झाल्या नाहीत तर नंतर अडचण येईल. नारायणच्या नंतर सगळ्या रांगा अगदी सरळ असतील असं बघावं. एका पाठोपाठ एक अशा रांगा कृपा करून करा. काटे काका तिथं बरोबर अशा दोन रांगा झाल्यात. बघा तुम्ही तुम्ही कोणाच्या मागे बसलायत? नाही, ही पाचवी लाईन काय काय बरं कराल? ही पाचवी लाईन एक तयार करा आणि तिथं बिघडलेली रांग, नाहीतर मग पुढे रांगच होऊ शकणार नाही. हा बरोबर कोणाच्या तरी मागे बसा. बरोबर. जन्म आणि मृत्यू याची जी माईक वार्ता आहे त्या तुलनेने सद्गुरु हे मायातीत असं स्वरूपानंद म्हणतात. अशा प्रकारे चिन्मय सद्गुरूंचे पाय, जन्म मृत्यूचं त्यामुळे होणारं खंडन, सद्गुरु मायातीत ही सद्गुरूंची स्थिती आणि अशा प्रकारचं सद्गुरु तत्व अंतर्बाह्य भरून राहिलेलं आहे असं स्वामीजी म्हणतात. अंतर्बाहेर सद्गुरूच भरून राहिलेले आहेत अशा प्रकारचं चिंतन हृदयाच्या ठिकाणी करावं असं ते पुढे म्हणतात. अंतर्बाह्य पाहे सद्गुरूचे पाय, हृदय ध्यात जाय अहर्निश. त्यामुळे आपल्याला प्रथम सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला सद्गुरूंच्या सगुण स्वरूपाचं आपण स्मरण करणार. त्याच्यानंतर सद्गुरूंचं जे तत्व रूपाने स्मरण आहे ते आपण करणार. सगुण रूपाने स्मरण म्हणजे असं धरा अनुग्रहाच्या वेळेला आपले सद्गुरू कसे आपण आठवू, सद्गुरूंची विविध रूप आपण आठवू. त्यानंतर ब्रह्मानंदम परम सुखदम अशा प्रकारे तत्व रूपाने असणारे सद्गुरू त्यांचंही आपण चिंतन करू. सद्गुरूंचे पाय म्हणजे काय त्याच्या संबंधी आपण चिंतन करू. ज्या पायावर परमात्म बोधाच्या पायावर सद्गुरु रूपी इमारत उभी आहे ते सच्चिदानंद तत्व म्हणजे सद्गुरूंचे पाय. जन्म आणि मृत्यू देहाला कसे चिकटलेले आहेत आणि सद्गुरु तत्व कसं चिन्मय आहे आणि मायातीत आहे याचंही आपण चिंतन करणार आहोत. त्यानंतर अंतर्बाह्य याचा अर्थ बाहेर सद्गुरूच कसे आहेत आणि आत अंतर्यामी देखील सद्गुरूच कसे आहेत असं आपण चिंतन करणार आहोत. आपल्या मनाला, चित्ताला, अंतःकरणाला, बुद्धीला सद्गुरूच कसे व्यापून राहिलेले आहेत असाही आपण चिंतनात्मक विचार करणार आहोत. असं चिंतन करत असताना अंतर्बाह्य एक गुरु भरून राहिलेले आहेत अशा तीव्र भावामध्ये आपण जाणार आहोत. बाहेर जसं सद्गुरू आहेत तसं आपल्या अंतर्यामी सद्गुरू आहेत आणि आपल्या अंतर्यामी असणाऱ्या सद्गुरूंचं आपण आपल्या हृदयामध्ये निर्गुण निराकार गुरु तत्वाचं ध्यान करणार आहोत. हृदयामध्ये ध्यान करत असताना आपोआपच ध्येय वस्तू आहेत त्याच्याशी तन्मयता आणि त्या तन्मयतेनंतर सद्गुरूंचं स्वरूपच होऊन राहणं किंवा सद्गुरू भेट अशी भावना आपण करणार आहोत. आणि मग प्रत्यक्षात ध्याता अहर्निश ध्येयी पडे मिठी, सद्गुरूची भेटी अखंडित आपल्या चिदाकाशामध्ये परमात्म तत्व किंवा सद्गुरु तत्व याच्याशी एकरूपता आपण साधणार आहोत. मुख्यतः आजची ही साधना आहे ती चिंतन प्रधान अशी साधना आहे. त्याकरता आपल्याला सुरुवातीला डोळे मिटून बसायचं आहे. स्वरूपानंदांचे जे शब्द आहेत त्या शब्दांना अनुसरून आपण साधना करणार आहोत. सर्वजण डोळे मिटून बसलेले आहेत, साधने करता आपण बसलेले आहोत. आणि सद्गुरूंचं रूप आपण डोळ्यासमोर आणणार आहोत. तू माऊली हुनी मायाळ, चंद्रा हुनी शीतळ, पाणीया हुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. सद्गुरूंचं रूप तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे अशा प्रकारचं. आपण आपल्या अंतःचक्षूंसमोर आणत आहोत. आपल्याला आवडणार रूप, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव हे सुखाचे कुंभ. येर माणूसपणा हे भांब लौकिक भागू. ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा या गुणांनी युक्त असणारे आपले सद्गुरु. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, त्याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ. बाहेरी साधकाची परी आणि स्वरूपाकार अंतरी. सद्गुरूंना आठवतो आहोत. सद्गुरूंचा लक्षणांच्या अंगाने देखील सद्गुरूंना आठवतो आहोत. जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत असे अविनाशी चैतन्य रूप शांत स्वरूप स्थिती परम सुख देण्यासाठी समर्थ असणारे ब्रह्मानंदम परम सुखदम ब्रह्मानंदामध्ये निमग्न आणि प्रचंड प्रबोध शक्ती असणारे निर्गुणाशी अनन्य असणारे ज्ञान स्वरूप अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा शांती ही आर्जवम अशा ज्ञान लक्षणांनी युक्त असणारे द्वंद्वरहित सुख दुःख लाभ अलाभ हवं नको या द्वंद्वापासून दूर असणारे गगनासारखे व्यापक आणि उदास मृदू सर्वांच्या आत बाहेर भरून राहिलेले तत्वम असी या उपदेशाने जे लक्षित होतं असं तत्व होऊन राहिलेले एकमेवा द्वितीय ब्रह्मबोधात असणारे प्युअर इंटेलेक्ट शुद्ध बुद्धी हे ज्यांचं लक्षण जगताच्या सर्व व्यवहारामध्ये अत्यंत साक्षी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यावर प्रेम करणारे आपलं कल्याण इच्छिणारे त्यांच्या बोधामध्ये आपल्याला सामावून घेणारे सगुण रूपाने असणाऱ्या सद्गुरूंचे कोमल ज्यावर आपण नेहमी मस्तक टेकवतो असे चरण आपण आठवू ज्यांच्या पुढे वारंवार नतमस्तक व्हायला आवडतं असे आणि सद्गुरु तत्व ज्या सच्चिदानंदाच्या पायावर उभा आहे तशा तऱ्हेने सद्गुरूंचे सच्चित आनंद स्वरूप पाय सद्गुरु तत्वाचा सच्चिदानंद हा आधार हे जणू त्यांचे पाय तेही आठवू अविनाशी अधिष्ठान भूत सत्तारूप चैतन्य मात्र जाणीवरूप ज्ञानरूप एकमेव अद्वितीय त्यामुळे शांत स्वरूप प्रेम स्वरूप आनंद स्वरूप जाणावे चिन्मय सद्गुरूंचे पाय तेथे कैसे काय जन्म मृत्यू जन्म मृत्यू भावना देहाशी निगडित सद्गुरु देहातीत देह मायेमध्ये येतो दृश्यामध्ये येतो सद्गुरु तत्व अदृश्य अव्यक्त अचिंत्य जडाला मृत्यू चैतन्य अविनाशी सद्गुरु तत्व चैतन्य स्वरूप अविनाशी आपण सद्गुरूंना सगुण रूपाने पाहतो ते चैतन्याच्या बोधात आहेत देहातीत आपण आहोत अशा बोधात आहेत आणि तसाच अनुभव करणारे आहेत सगुण सद्गुरु मूर्तीला आपण व्यक्त रूपात पाहतो ते स्वतः आपण अव्यक्त अशा बोधामध्ये आहे सगुण सद्गुरु मूर्तीला आपण आकारामध्ये पाहतो ते स्वतः निराकाराच्या बोधात आहेत सगुण सद्गुरु मूर्तीला आपण देहवान पाहतो, ते मी देह नाही मी सच्चिदानंद या बोधात आहेत. जन्म मृत्यूची तो माई कहे बोली, आपण सद्गुरूंना कसे पाहतो आणि सद्गुरु कोणत्या बोधात आहेत असा दोन्ही विचार आपण करतो आहोत. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असे सद्गुरु. आपण द्वैताच्या भूमिकेत असतो, सद्गुरु अद्वैताच्या बोधात असतात. आपण सद्गुरूंना एक देशी पाहतो, एका देहामध्ये पाहतो. सद्गुरु व्यापक अर्थाने सगळ्या जगतात भरून राहिलेले आहेत. ते स्वतःला विश्वरूप आपण या बोधामध्ये पाहतात. अशा रीतीने सद्गुरु मायातीत मायेमध्ये न सापडणारे. व्यापकत्वाने सर्व विश्व व्यापून राहिलेले म्हणून तत्वतः तेच पृथ्वी आप तेज वायू आकाश बनले. तत्वतः तेच चंद्र सूर्य बनले, प्रकाश देणारे झाले. तत्वतः अनंत ब्रह्मांड स्वरूप तेच होऊन राहिले. तत्वतः स्थावर जंगम सर्व पदार्थ सद्गुरूच झाले. तत्वतः सर्व भूत मात्र, सर्व प्राणी मात्र, सर्व निसर्ग मात्र, सद्गुरुच झाले. चराचरी व्यापकता जयाची. अखंड भेटी मजला तयाची. तेच चराचरामध्ये भरून राहिले. जे ब्रह्मानंद स्वरूप परम सुख प्रदान करण्याची प्रचंड प्रबोध शक्ती असणारे तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे असे जे स्वरूपाने अविनाशी चैतन्य रूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप शांत स्वरूप असे जे सूर्य चंद्र अरुण वरुण पृथ्वी सर्व होऊन राहिले असे जे मायातीत दृश्यातीत होऊन गेले असे ते बाहेर जसे आहेत तसं आत देखील तेच आहेत. त्यांचाच मनाला स्पर्श आहे सांप्रत आत्ताच्या काळात. त्या स्पर्शानेच मन शांतीचा अनुभव करत आहे. या क्षणाला तेच चित्तामध्ये व्यापून राहिलेले आहेत. चित्तात त्यांचंच चिंतन चाललेलं आहे. या क्षणाला आपल्या बुद्धीचा निश्चय त्यांच्याशी एकरूपता होण्याचा आहे. त्यांचा सत अविनाशी जन्म मरण रहित सत्ता मात्र चित चैतन्यमय ज्ञान स्वरूप जाणीव रूप त्याचा स्पर्श मनाला बुद्धीला चित्ताला अंतःकरणाला घडतो आहे. मनामध्ये चित्तामध्ये बुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये सच्चित आनंद तत्वच भरून राहिलेलं आहे. आणि मन ज्या सत्तेवर ज्या सत्तेच्या आधारावर आहे ती सत्ता देखील सद्गुरु तत्वच होऊन राहिलेली आहे. यन मनसा न मनुते येना हुर मनोमतम. मनाने ज्याच्याविषयी परिपूर्ण चिंतन करता येत नाही पण मन ज्या शुद्ध जाणीवेमुळं मनन करायला समर्थ होत ती आपल्या अंतर्यामी असणारी शुद्ध जाणीव म्हणजेच ब्रह्म आहे. मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार याच्या बुडाशी असणारा शुद्ध मी देखील सद्गुरु तत्वानीच व्यापलेला आहे. इंद्रिय मन आणि बुद्धी याच्या बुडाशी असणारा अधिष्ठान भूत परमात्मा सद्गुरु तत्व अथवा शुद्ध मी हे एकच आहे. चिदाकाशाच्या ठिकाणी म्हणजे मस्तकाच्या पोकळीत सच्चित आणि आनंद अविनाशी चैतन्य रूप एकमेवा द्वितीय शांत प्रेम स्वरूप आनंद स्वरूप एवढंच काय ते शिल्लक आहे. ध्याता आपण आहोत आणि ध्येय सच्चिदानंद ते चिदाकाशात आहे. सद्गुरु तत्व सद्गुरु स्वरूप आणि ध्याता आहे शुद्ध जाणीव, ध्येय आहे सच्चिदानंद चिदाकाशात. शुद्ध जाणीव सच्चिदानंदाशी एकरूप होते आहे. ध्याता ध्येय स्वरूप होतो आहे. ध्याता अहर्निश ध्येयी पडे मिठी. सतत ध्यात्यानी सच्चिदानंदाशी आता एकरूपता साधायची आहे, ध्येयाशी एकरूपता साधायची आहे. सद्गुरूची भेटी अखंडित त्या ठिकाणी ध्याता ज्याला भेटतो आहे ते सद्गुरूंचंच स्वरूप. आता मी बोलणार नाही. आता यापुढे बोलणं संभवत नाही. आता आपल्या चिदाकाशात सद्गुरु स्वरूपाशी एकरूप होऊन केवळ थांबायचं आहे. सत्ता मात्र अविनाशी अदृश्य अव्यक्त चित चैतन्य मात्र अर्थात अविनाशी चैतन्य अधिष्ठानभूत जाणीव अदृश्य अव्यक्त पण अस्तित्व मात्र एकमेव अद्वितीय परम शांत सत अविनाशी चित चैतन्य स्वरूप अविनाशी चैतन्य स्वरूप अस्तित्व मात्र अधिष्ठान। चैतन्य मात्र अविनाश स्थिति, शांत स्वरूप, आनंद स्वरूप, सद्गुरु स्वरूप, ध्याता अहर्निश, ध्येयी पड़े मिठी, ध्याता ध्येयाशी तन्मय होतो, ध्याता देखील मी अविनाशी, चैतन्य मात्र, शांत स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप, आत्मा। अर्थात सद्गुरु स्वरूपाशी एक रूप अशा बोधामध्ये येतो। ध्याता अहर्निश घेई पडे मिठी, सद्गुरुची भेटी अखंडित। ही खरी सद्गुरु भेट। चिदाकाशामध्ये ध्याता ध्येयाशी, शिष्य सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूप झालेला आहे। चिदाकाशात होणारी ही सद्गुरु स्वरूपाची भेट हाच खरा आधार. भेटी अखंडित भक्तांचे अंतरा सद्गुरु आसरा स्वामी म्हणे. सद्गुरु कोण आहेत, कुठून आले, त्यांच्या अंतर्यामी काय आहे, ते कोणत्या तत्वाचे बनलेले आहेत, या सर्व प्रश्नांची उकल सद्गुरु स्वरूपाशी एकरूपता झाल्यावर होते. तशी सद्गुरु स्वरूपाशी एकरूपता आपल्या सगळ्यांची झाली. सद्गुरु सच्चिदानंद द्वंद्वाच्या अतीत केवळ ज्ञानस्वरूप आणि शिष्य देखील त्या ज्ञानस्वरूपाशी एकरूपता साधतो. हरी हरी. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या डोळ्याला गालाला त्याचा स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी. राम राम. हरी हरी. गेल्या एक तास पर्यंत आपण या 34 क्रमांकाच्या स्वरूप पत्र मंजुषेतल्या पत्रावर अनुषंगिक पद्धतीने साधना केली. मी परत एकदा ते पत्र वाचून दाखवतो. जाणावे चिन्मय सद्गुरूंचे पाय, तेथे कैसे काय जन्म मृत्यू. अशा करता मी परत वाचत असतो की आपण जे केलं ते नीट स्मरणात ठेवून तुम्ही घरी करावं म्हणून. तुम्ही घरी हे करू शकता. आपण असं केलं की सद्गुरूंच्या सगुण स्वरूपाचं ध्यान केलं, त्याच्यानंतर सद्गुरूंचं तत्वरूपाने असणारं जे चिंतन आहे ब्रह्मानंदम परमसुखदम इत्यादी त्याचं स्मरण केलं, सद्गुरूंचे जे पाय आहेत म्हणजे एकूण परमार्थाचा पाया सच्चित आणि आनंद तत्व त्याच्यावर थोडस चिंतन केलं आणि जन्म मरण रहित सद्गुरूंचे पाय किंवा सद्गुरु तत्व त्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू ही जशी मायेमध्ये भरलेली माईक अशी बोली आहे, दुसऱ्या बाजूने सद्गुरु माऊली मायातीत सद्गुरु कसे अविनाशी आणि मायेमध्ये न सापडणारे त्याचं चिंतन केलं. मग सर्व पंचमहाभूतात आणि सर्व विश्वात सद्गुरु तत्वच कसं भरून राहिलेलं आहे यासंबंधी चिंतन केलं आणि जसं बाहेर सद्गुरु तत्व भरून राहिलेलं आहे तसं आपल्या अंतर्यामी देखील म्हणजे मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार या ठिकाणी देखील सद्गुरूच कसे आहेत, सद्गुरु तत्वच कसं स्पर्श करते आहे याचाही विचार केला, याचंही चिंतन केलं आणि मन बुद्धी चित्त अंतःकरण याच्याही बुडाशी असणारा जो शुद्ध मी आहे तर त्या शुद्ध मीच्या ठिकाणीच सद्गुरु तत्व कसं आहे सच्चिदानंद रूपाने याचं चिंतन करता करता आपण ध्यानात गेलो. ध्याता म्हणजे आपण ध्येयाशी म्हणजे सद्गुरु तत्वाशी समरसता पावलो चिदाकाशामध्ये. आणि अशी समरसता प्राप्त करत अखंड सद्गुरूंची भेट होते आहे अशा भावनेने आपण ध्यान केलं. आणि अशा प्रकारचं सद्गुरु स्वरूपाचं दर्शन किंवा त्याच्याशी एकरूपता हाच आपल्या जीवनाचा खरा आधार आहे. इथं हे पत्रही संपलं आणि आपलं ध्यानही तिथंच विसर्जित झालं. जाणावे चिन्मय सद्गुरूंचे पाय तेथे कैसे काय जन्म मृत्यू जन्म मृत्यू चितो माई कहे बोली सद्गुरु माऊली मायातीत मायातीत एक सद्गुरु संचले भरवून राहिले अंतर्बाह्य अंतर्बाह्य पाहे सद्गुरुचे पाय हृदयी ध्यात जाय अहर्निश ध्याता अहर्निश ध्येयी पडे मिठी सद्गुरुची भेटी अखंडित भेटी अखंडित भक्तांचे अंतरा सद्गुरु आसरा स्वामी म्हणे. अशा प्रकारे चिंतन करता करता हळूहळू चिंतनीय वस्तूशी कशी एकरूपता साधली जाते आणि सहज ध्यानामध्ये आपण कसे जातो याचा अनुभव या अनुषंगिक साधनेच्या द्वारे आपल्याला आला. अशा प्रकारची साधना किंवा ही साधना तुम्ही नीट स्मरणात ठेवून इथून पुढे कधी करू शकाल आणि आता जे मिळालं तशा प्रकारचं समाधान बसल्या जागी तुम्ही मिळवूही शकाल त्याकरता या अनुषंगिक साधना मी घेतोय की या एक एक स्मरणात ठेवा आणि जेव्हा तुम्हाला फुरसतीचा वेळ असेल तेव्हा मुख्य ध्यान झाल्यावर मग मुख्य ध्यानाला रिप्लेसमेंट म्हणून नाही पण अशा प्रकारची साधना तुम्ही करू शकाल. हरिओम तत्सत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.